तुझ्या अस्तित्वाबद्दल साशंक मी कधीच नव्हतो, पण यावेळी तुझ्या वाटेकडे डोळे लागले होते. फक्त वाटलं नव्हतं यावेळी तुझ्या आगमनाला येतं हे. वाटलं नव्हतं यावेळी आपलं एवढं मोठं कुटुंब एकत्र येईल. नकळत डोक्यात विचार आला, गावी जाऊया. आणि गाडीची तिकीटं मिळाली. दूरदेशी राहणारी मंडळी एका क्षणात एकत्र आली. तुझं आगमन झालं आणि 3 दिवस भोरकन उडून गेले. तू 2 दिवसात परतून जाणार या कल्पनेने हळूहळू डोळे पाणावून गेले. माध्यान सजली दिवसाची आणि सुंदर पावसाची सर आली. बघता बघता हसत खेळत सोन पावलांनी गौरी आली. सजलेलं गोकुळ आता थोडं सावरू लागलं. संपूर्ण घरदार आपलं थापड पसारा आवरू लागलं. आरती झाली शेवटची, तशी माहेरवाशी निघू लागली. पाठ हल्ला गणेशाचा, तशी आसवांची रांग लागली. सरत्या पळासारखा आता काळजाचा ठोका चुकू लागला. विसर्जनानंतर सर्व गाव रिता वाटू लागला. त्याचा पाय निघाला घरातून आणि सजलेलं कोको रित झालं. मला खायला सुन्न घर, सुन्न वासे, सुन्न भिंती, जळकी चोळी, सुन्न मन, सुन्न डोळे, सुन्न विचार आणि रडकं. तू बसता हसलो होतो, तू जाता रडू लागलो. तू बघतोयस का माझ्याकडे हे पाहण्या वळू लागलो. थकलो होतो खूप म्हणून तुझ्याच जवळ विसावा घेतला. तुला हसताना पाहिलं आणि मला माझा देव भेटला.